श्री योगेश्वर लीलामृत अध्याय वंदन करिए योगेश्वर भगवंत ने दर्शन ले जो आया छे शरणे
अंतिम पाजाए क्या तो आदि परे हिम्मत धरो
ಹರಿ ಕರೋ ಉಲಿಂಗ ಮಾನವಿ ದೇವಿ ಶ್ರೀನೇ ಭರಿ दसमोऽध्याय संपूर्ण योगेश्वर भगवान।